आजीआजाला कळवले नाही विचारले नाही सांगितले नाही आजी आजाला कळवले नाही सावरच्याचा एकनाथ निघून गेला डोंगरात सावरच्याचा एकनाथ निघून गेला डोंगरात देवगिरीच्या डोंगराला जनाधन स्वामी दिसले त्याला पाय धरुनी गुरु करुनी पाय धरुनी गुरु करुनी राहिला त्यांच्या आश्रमात सावरच्याचा एकनाथ राहिला त्यांच्या आश्रमात सावरच्याचा एकनाथ
गेला डोंगरात। जगा।